आज चे दैनिक सुभक्ती पर्वत 11 नोव्हेंबर। आपण तर त्याचे घर आहोत, कारण ज्या मानाने घर बांधणाऱ्याला संबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे, त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे। कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, पण सर्व काही बांधणारा देवच आहे। जे पुढे विदित होणार होते याविषयीच्या साक्षीसाठी, त्याच्या संबंध घरात मोशे सेवक या नात्याने विश्वासू होता। ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र या नात्याने विश्वासू होता। आणि आपण आपला भरोसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत। इब्री 3:3-6। जे लोक येशू ख्रिस्तासाठी अभिमान बाळगतात आणि त्याची आशा धरतात, ते परमेश्वराचे घर आहेत। याचा अर्थ असा की येशू हा केवळ मोशेच्या काळात, जेव्हा तो या पृथ्वीवर प्रगट झाला, केवळ त्या दिवसातच नव्हे तर अगदी आज म्हणजे सांप्रत काळीही आपला उत्पन्न करता व आपला स्वामी, आपला शासक आणि आपल्याला सर्व काही पुरवणारा आपला प्रदाता पोशिंदा आहे। येशूला या घराचा बांधणारा म्हटले आहे। मोशे हा बांधणारा नव्हता, तो घराचा सदस्य होता। म्हणून असे म्हटलेले आहे की येशू मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे। ज्या मानाने घर बांधणाऱ्याला संबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे, त्या मानाने। म्हणून मोशे घराचे नेतृत्व करण्याच्या बाबतीत आणि घरास परमेश्वराचे वचन देण्याच्या बाबतीत महान असला तरी, तो घराचा केवळ एक सदस्य होता, पण घर येशूने बांधले। म्हणून जर आपण येशूठाई अभिमान बाळगतो आणि येशूठाई आशा धरतो, तर आपण घर आहोत। आणि येशू हा आपला घर बनवणारा आणि स्वामी आणि शासक आणि पोशिंदा आहे। तो त्याच्या घराचा नाश होऊ देत नाही किंवा ते उद्ध्वस्तही होऊ देत नाही। मग लेखक आपले कल्पना चित्र बांधणारा आणि घर यापासून पुत्र आणि सेवक याकडे वळवतो। त्याच्या संबंध घरात मोशे सेवक या नात्याने विश्वासू होता। ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र या नात्याने विश्वासू होता। म्हणून ख्रिस्त त्याने बनवलेल्या घराचा भाग बनला, घराण्याचा भाग बनला। पण तरीही त्याचा आदर मोशेपेक्षा कितीतरी अधिक वरचा आहे। मोशे सेवक होता, ख्रिस्त पुत्र आहे, वारस आहे, आणि आपण या घराचे सदस्य आहोत। इब्री 3:6। आपण आपला भरोसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत। सर्व प्रकारे आपण मोशेचा आदर करावा आणि जे त्याचे आहे ते आपण त्यास द्यावे। परंतु इब्रीकरास लिहिलेल्या संपूर्ण पुस्तकाचा मुद्दा हा आहे, ख्रिस्त हा अधिक श्रेष्ठ आहे, प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ। तो परमेश्वराच्या लोकांच्या घराचा बांधणारा आहे, परमेश्वराच्या लोकांच्या घरात तो पुत्र आहे। आपण मोशेचा आदर करूया, पण आपण येशूची उपासना करूया, जो आमचा कर्ता, आमचा बंधू आहे।